नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी मैथिली जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या 10वीच्या परीक्षांचा निकाल सोमवारी जाहीर होणार. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात 8 राज्यातील 58 मतदारसंघात विविध पक्षांच्या उमेदवारांचं भवितव्य मतयंत्रात बंद. दिल्लीत राष्ट्रपती उपराष्ट्रपतींसह दिग्गजांनी बजावलं मतदानाचं कर्तव्य. आणि मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पीव्ही सिंधूचा प्रवेश. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि कोकण या 9 विभागीय मंडळांनी मार्च 2024 घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी 27 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला जाणार आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल जाहीर केलेल्या अधिकृत 6 संकेतस्थळावर पाहता येईल असं राज्य मंडळ सचिव अनुराधा ओक यांनी कळवलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातील 8 राज्यांमध्ये 58 जागांसाठी आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान झालं. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील 14, हरियाणा 10, बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या प्रत्येकी 8, दिल्ली 7, ओडिशा 6, झारखंड 4 आणि जम्मू काश्मीरमधील 1 मतदारसंघाचा समावेश आहे. त्याशिवाय ओडिशा विधानसभेच्या 42 जागांसाठीही आज मतदान पार पडलं. हरियाणातील कर्नाल आणि उत्तर प्रदेशातल्या गैनसरी या विधानसभा मतदारसंघातही आज पोटनिवडणूक घेण्यात आली. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान, मनेका गांधी, मनोहरलाल खट्टर, संबित पात्रा, मनोज तिवारी आणि काँग्रेसचे दीपेंद्र सिंह हुड्डा, कुमारी शैलजा, राज बब्बर, कन्हैया कुमार, समाजवादी पार्टीचे धर्मेंद्र यादव आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्यासह अनेकांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं. 6व्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 57.70% मतदानाची नोंद झाली. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सुमारे 77.99%, उत्तर प्रदेश 52.02, झारखंड 61.41, बिहार 52.24, जम्मू काश्मीर 51.35, दिल्ली 53.73, हरियाणा 55.93, तर ओडिशामध्ये 50.60% मतदान झालं आहे. राजधानी दिल्लीमध्ये अनेक मान्यवरांनी आज मतदानाचं कर्तव्य बजावलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मतदानाचा अधिकार बजावला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, दिल्ली राज्य सरकारमधल्या मंत्री अतिशी यांनी आज मतदान केलं. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, मंत्री हरदीप पुरी, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, गृहसचिव अजय भल्ला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात, भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी, काँग्रेसचे उदित राज, कन्हैया कुमार यांनीही मतदानाचा अधिकार बजावला. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात जम्मू काश्मीरमधील अनंतनाग राजौरी लोकसभा मतदारसंघातही आज मतदान होत आहे. दरम्यान पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी बीजबिहारमध्ये धरणे दिले. पीडीपी कार्यकर्त्यांच्या आणि पोलिंग एजंटच्या अटकेविरोधात त्यांनी हे आंदोलन केलं आहे. मेहबूबा या अनंतनाग राजौरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात 20 उमेदवार रिंगणात आहेत. अनंतनाग आणि दक्षिण काश्मीरमधील इतर जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी रात्री कोणतेही कारण नसताना त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पोलिंग एजंटना अटक करण्यात आल्याचा आरोप पीडीपी अध्यक्षांनी केला. मुंबईच्या पश्चिम उपनगरातल्या नालेसफाईची आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी पाहणी केली. मुंबईच्या पश्चिम उपनगरातली नालेसफाई अद्याप समाधानकारक झाली नसल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
छत्तीसगडच्या बेमेटारा येथील दारुगोळा कारखान्यात आज भीषण स्फोट झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच या स्फोटात अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं असून प्रशासनाकडून मृतांची अधिकृत आकडेवारी देण्यात आलेली नाही. या स्फोटानंतर अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. मतदान प्रक्रिया बाधित होत आहे असं दाखवणारे आणि ईव्हीएममध्ये छेडछाडीचा प्रयत्न होत असल्याचं दाखवणारे इतर राज्यांमधील काही जुने व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे प्रसारित केले जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. असे व्हिडिओ राज्यातील लोकसभा निवडणुकीशी संबंधित नाहीत. राज्यातील मतदान प्रक्रिया ही संपूर्णपणे शांततेत आणि सुरळीत झालेली आहे असं राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे. बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चौथ्या टप्प्यात म्हणजेच 13 मे रोजी पार पडली. याचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्या अनुषंगाने मतमोजणीच्या कामासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून याचा आढावा दररोज घेतला जात आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी मतमोजणीची पूर्ण तयारी केली आहे. सकाळी 8 पासून पोस्टल मतदानाच्या माध्यमातून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या कामी जवळपास 1000 कर्मचाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली आहे. विको कंपनीचे चेअरमन यशवंतराव पेंढारकर यांच्या पार्थिवावर नागपूर इथल्या अंबाझरी घाट इथं आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विको समूहाचे कर्मचारी नातेवाईक आणि कुटुंबियांसह नागपूरमधील व्यावसायिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. काल 85व्या वर्षी त्यांचं नागपूरात निधन झालं होतं. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि सोसायटी ऑफ ऑटोमेटिव्ह इंजिनियर्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान तिफन 2024 या ट्रॅक्टर चलित भाजीपाला पुनर्लागवड यंत्रे या विषयावरील स्पर्धेचे उद्घाटन आज भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉ सी आर मेहता यांच्या हस्ते करण्यात आलं. तिफन या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळून त्यातून नवीन स्वयंचलित यंत्राची निर्मिती विद्यार्थ्यांकडून होत आहे. ही स्पर्धा म्हणजे देशामधील कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अभिनव उपक्रम असल्याचं प्रतिपादन मेहता यांनी केलं. अहमदनगर जिल्ह्यातील सुपा एमआयडीसी आणि सुपा परिसरात आज प्रशासनाच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. मात्र ही मोहीम पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानं राबवण्यात येत असून छोट्या व्यावसायिकांना जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप माजी आमदार निलेश लंके यांनी केला आहे. तसेच आदर्श आचारसंहिता असताना पालकमंत्र्यांनी प्रशासनाची बेकायदेशीररित्या बैठक घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. केदारनाथमध्ये काल झालेल्या हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर केस्ट्रल एव्हिएशन कंपनीच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक विभागानं तपास होईपर्यंत केदारनाथ घाटीमध्ये कंपनीच्या हेलिकॉप्टरचं उड्डाण होणार नसल्याचं बंदी आदेशात म्हटलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता हायकोर्टाचा अवमान केल्याचा आरोप करीत धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलतर्फे आज निषेध करण्यात आला. कोलकाता उच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी दिलेले 1000 दाखले रद्द करण्याचा आदेश दिला. मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी न्यायालयानं दिलेल्या निकालाचा अवमान करीत या निर्णयाचा विरोध केला असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी ममता बॅनर्जी यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध नोंदवण्यात आला. धुळे जिल्हा पोलिसांनी 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलांना मद्यविक्री करणाऱ्या वाईन शॉपवर कारवाई सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने धुळे शहरातील परवानाधारक मद्यविक्रेत्यांवर लक्ष ठेवून अल्पवयीन मुलांना दारू विक्री करणाऱ्या 2 वाईन शॉपवर आज गुन्हे दाखल केले आहेत. भारतीय परकीय चलन गंगाजळीनं 17 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 4.549 अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवत 648.7 अब्ज डॉलर्सच्या नव्या सार्वकालिक उच्चांकावर झेप घेतली आहे. परकीय चलनातल्या वाढीचा हा सलग तिसरा आठवडा आहे. क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताची ऑलिम्पिक विजेती खेळाडू पीव्ही सिंधू हिने थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा 13-21, 21-16, 21-12 अशा फरकानं पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत तिचा सामना चीनच्या झी ई यांग हिच्याशी उद्या होणार आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानावर उद्या सायंकाळी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघात हा सामना होणार आहे. पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर यवतमाळ शहरात वाहतूक पोलिसांनी सुसाट गाड्या चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. दररोज 2 ड्राईव्ह पोलीस घेत आहेत. अल्पवयीन मुलामुलींच्या हातात दुचाकी चारचाकी वाहने देण्याचे प्रमाण वाढले आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या 10वी परीक्षांचा निकाल सोमवारी जाहीर होणार. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात 8 राज्यातील 58 मतदारसंघात विविध पक्षांच्या उमेदवारांचं भवितव्य मतयंत्रात बंद. दिल्लीत राष्ट्रपती उपराष्ट्रपतींसह दिग्गजांनी बजावलं मतदानाचं कर्तव्य. आणि मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पीव्ही सिंधूचा प्रवेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.